मनातले भाव व्यक्त करण्यासाठी शब्दांचा आधार घ्यावा लागतो। शब्दांचा समूह म्हणजे वाक्य। मनातले भाव पुढच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी वाक्यांचा आधार आपण घेतोच। बोलावं, अवश्य बोलावं, कारण की या शरीराच्या कर्मेंद्रियांपैकी मुख एक असं कर्मेंद्रिय आहे ज्याच्याद्वारे दोन कार्य केले जातात। एक आहे भोजन करणे, दुसरा आहे बोलणे। जसं शरीरासाठी भोजन करणं अति आवश्यक आहे आणि याची क्रिया आतल्या दिशेने आहे, त्याच प्रकारे मुखाचं दुसरं कार्य आहे बोलणं। बोलणं हे संबंध जोडून ठेवण्यासाठी तेवढंच आवश्यक आहे आणि याची क्रिया बाहेरच्या दिशेने आहे। म्हणून बोलताना आपण नेहमी विचार करून बोलायला हवे, कारण की धनुष्यातून निघालेला तीर पुन्हा मागे येत नाही, त्याच प्रकारे मुखातून निघालेले शब्द माघारी घेता येत नाही। एकदा झालं असं होतं की एका दुकानापुढं एक भिकारी आला। त्याच्याकडं खायला चपाती होती, परंतु चपाती बरोबर खायला त्याच्याकडं काही नसल्यामुळे त्यांनी दुकानदाराला सांगितलं की मला थोडस गुड हवंय आणि तुम्ही मला गुड द्या। त्या दुकानदाराने भिकारीला गुड न देता नको तसं त्याला बोलू लागला, खूप अनापशना बोलत होता। भिकारी शांतपणे ऐकून घेतलं आणि दुकानदाराचं बोलून झाल्यानंतर भिकारींनी त्याला सांगितलं, सेठजी गुळ देऊ शकत नाही, गुळासारखं गुळ तर बोला। हो, हे खूप आवश्यक आहे की आपण कसं बोलतोय, आपले बोल गोड आणि मधुर किती आहे याच्याकडे लक्ष देणं तेवढंच आवश्यक आहे। परमेश्वराने आपल्याला वाचा दिलीये बोलण्याकरिता, आपण कसं बोलतोय। आज जगात आपण पाहतोय अनेक लोक आहे ज्यांना वाचा नाही, आपले मनातले भाव देखील व्यक्त करू शकत नाही। त्या मानाने आपण किती भाग्यशाली आहोत जे आपण बोलू शकतोय। प्रत्येकाला वाटतं की पुढची व्यक्ती माझ्याशी गोड बोलावी, चांगलं बोलावी, मधुर बोलावी, पण आपण कसं बोलतोय याच्याकडं फारसं आपलं लक्ष जात नाही। परमेश्वराने वाचा दिलीये गोड मधुर चांगलं, एखाद्याचं जीवन घडेल असे शब्द बोलण्यासाठी, किंवा एखाद्याला वरदान आपल्याला देता येईल, मदत करता येईल, आशीर्वचन देता येईल असे बोल आपल्या मुखाद्वारे निघायला हवे। अपशब्द बोलणं, वाईट बोलणं, टॉन्ट देणं किंवा एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त होईल अशा बोलसाठी तर परमेश्वराने आपल्यालाही वाचा दिलेली नाही। म्हणून नेहमी आपण बोलताना मधुर आणि पुढची व्यक्ती आनंदित होईल, खुश होईल असे बोल आपण बोलायला हवे। पुढची व्यक्ती खुश होण्यासाठी त्याची खुशामत करणं हे चुकीचं आहे, खुशामत करणं हे योग्य नाही। आपले बोल अवश्य त्याला खुश करायला पाहिजे, परंतु ज्याची जी विशेषता आहे त्या विशेषताला जाणून योग्य पद्धतीने त्याची प्रशंसा करणं किंवा त्याचं कौतुक करणं म्हणजे त्याला खुश करणं होय। आणि समजा एखादी व्यक्ती उदासीन आहे, निराशावादी आहे, अशाला आपण आपल्या शब्दाद्वारे उमंग उत्साहात आणायला हवे, त्याला प्रोत्साहित करायला हवे की तुझ्याकडून हे कार्य होऊ शकतं, तुझ्याकडून हे शक्य आहे, तुझ्यामध्ये ती क्षमता आहे। या पद्धतीने या शब्दाच्या आधारे त्याच्यात आपण उमंग आणि उत्साह आणायला हवे, त्याची प्रशंसा आपण करायला हवी आहे, त्याला एक आपलं प्रोत्साहन जे आहे त्याला एक नवीन दिशा आणि नवीन मार्ग दाखवणारं पाहिजे। त्याच्या प्रत्येक प्रयत्नात त्याला आपण व्हेरी गुड, व्हेरी नाईस, वेल डन, शाबाश असे शब्दांचा आपण उपयोग किंवा प्रयोग केला पाहिजे, जेणेकरून तो सहजपणे आपल्या प्रगतीच्या पथावर राहू शकल. कधी कधी आपले शब्द किंवा आपले बोल समान असतात, परंतु त्याचा जो भाव असतो त्याच्यात बदल पडत असतो. थोडक्यात, या, बसा. एखाद्याला आवडेल, कारण आपण खूप प्रेमाने त्यांना बोलवतोय, आणि ती समजा या शब्दांचा वापर आपण वेगळ्या पद्धतीने केला, वेगळ्या भावने केला, तर अवश्य जिथे संबंध जुटून राहिला पाहिजे तिथे ते संबंध बिघडतात. मग आपण म्हणतो, असं काय मी बोलले जे यांना राग आला किंवा यांना वाईट वाटलं. थोडक्यात विचार करा, कोणी एखादं कार्य करत आहे आणि त्यांना आपण विचारलात, काय करताय आपण, त्यांना आवडल. तेच आपण वेगळ्या टोनिंग मध्ये त्यांना विचारलं, काय करताय, तर अवश्य त्यांना वाईट वाटणार. शब्द तेच आहे, शब्दात फरक नाही, परंतु बोलण्याची जी पद्धत आहे किंवा टोनिंग आहे याच्यात खूप काय भाव बदलत असतो. म्हणून बोलताना नेहमी आपण विचार करून बोलायला हवे. आपले बोल नेहमी सिरियस नसावे, बोल मध्ये रमणीकता पाहिजे. कारण की जितकं सिरियस आपण वातावरण बनू तेवढे शब्द आपले सिरियस होत जातात. परंतु एवढंही पाहणं आवश्यक आहे की पुढची व्यक्ती समजा आपल्याला शिक्षा सावधानी देत आहे किंवा काही शिकवण्याचा प्रयत्न करत आहे, तर त्या ठिकाणी आपण त्या गोष्टीला समजून घेणं किंवा ते शांतपणे ऐकणं तेवढंच आवश्यक आहे. त्या ठिकाणी हसणं हे योग्य दिसणार नाही. ज्या ठिकाणी विनोद चालू आहे किंवा चेष्टा चालू आहे अवश्य त्याच्यात सम्मिलित व्हा, कारण वेळ प्रसंग पाहूनच आपले शब्द असायला हवे. चेष्टा करताना पण या गोष्टीकडे लक्ष देणं तेवढंच आवश्यक आहे की चेष्टा किंवा विनोद जितकं शक्य आहे स्वतःवर करा. दुसऱ्यांवर विनोद करणं भौतिक पुढच्या व्यक्तीला आवडणार नाही, आणि त्यामुळे वातावरणात जो उत्साह, उमंग आणि आनंद हवाय तो आपल्याला मिळणार नाही. आणि म्हणून विनोद पण असा विनोद पाहिजे की संपूर्ण ग्रुप जो आहे किंवा तो परिसरातले जितके लोक आहे त्याचा ते आनंद घेत आहे, नाहीतर चेष्टा अक्षरशः महाभारत उभं करणार असतं. द्रौपदीने काय केलं, तिने जे काही सांगितलं मान्य आहे की तिने ते खरं सांगितलं, सत्य सांगितलं, परंतु ते सत्य त्या ठिकाणी बोलण्यासारखं नव्हतं. किंवा काही अशी सत्य असतात जे पुढच्या व्यक्तीला ते खटकणारे असतात. द्रौपदीने चेष्टेत किंवा मस्करीत तिने सांगितलं, अंधे की औलाद अंधे, आणि त्या एका शब्दामुळे किती मोठा महाभारत घडला. कधी कधी आपण पाहतो कि वाद विवाद वाढत गेला कि सहजपणे आपण बोलून जातो, कुठला असा शब्द वापरला जे महाभारत घडलं, कारण महाभारत पण फक्त एका शब्दाने घडलेला आहे. म्हणून बोलताना खूप विचारपूर्वक आपण बोलायला हवे. कधी कधी असंही घडतं की पुढची व्यक्ती आपला अपमान करण्यासाठी किंवा ती व्यक्ती अहंकारावश आपल्याला नको तसं बोलत असते. तेवढंच नव्हे, ग्लानी अर्थही ती बोलत असते. अशा वेळेस आपण त्यांचा सामना कधीही करू नाही, कारण की अहंकारी व्यक्ती ज्यावेळेस तो बोलत असतो तेव्हा ती व्यक्ती आपल्याला दुःख देण्याच्या प्रयत्नात असते. दुःख न घेणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण करतो काय, ती दुःख देत आहे, आपण लगेच दुःखात येतो आणि त्यांना बोलायला लागतो. जसं एक बैल मान खाली घालून जेव्हा शिंगाने पुढच्या बैलापर्यंत पोचतो तो दुसरा बैल काय करतो? बाजूला न सरकता तोही मान खाली घालतो आणि पुढच्या बैला पुढे येतो आणि त्या ठिकाणी दोघांची युद्ध चालू होते. अंकारावर चाललेला हा युद्ध, बैलांचा हा युद्ध, ही झुंज लोकांसाठी तमाशा आहे. बैलांसाठी तर ते एक त्रासदायक आहे, रक्त बंबाळ आहे, परंतु लोकांसाठी तमाशा आहे. अहंकार हाच प्रकारचा आहे. ज्यावेळेस पुढची व्यक्ती अहंकारावश आपल्याशी बोलत असते त्यावेळेस आपण शांत राहणं किंवा बाजूला होणं हे खूप आवश्यक आहे. त्या ठिकाणी आपणही अहंकारात येऊन किंवा आपणही थोड्याशा फिलिंगच्या भावनेत येऊन त्यांना बोलायला लागलो तर याचा परिणाम काय होणार? ती व्यक्तीही दुखी होणार, आपणही दुखी होऊ, ती बोलत राहणार, आपणही बोलत राहणार आणि निष्कर्ष जे निघायला पाहिजे ते तर काय निघणार नाही आणि लोकांसाठी तो तमाशा. बोला, अवश्य बोला. आपल्याला समजा पुढच्या व्यक्तीचे बोल आवडत नाहीये किंवा त्यांचं बोलण्याचा भावार्थ समजत नाहीये तर स्पष्टपणे त्यांना विचारा, परंतु विचारताना नम्रता ही होणं तेवढंच आवश्यक आहे. कारण की प्रत्येकांच्या मनातले विचार किंवा प्रत्येकांचे जे विचार असतात हे वेगळे वेगळे असतात आणि ज्यावेळेस आपण आपले विचार व्यक्त करतो, ज्यावेळेस आपण चर्चा करतो तर अवश्य आपण एकमेकांशी बोलताना त्या विषयावर चर्चा करायला हवे. चर्चा करताना समजा चर्चेचा विषय वादविवादात बदलत असेल तर त्या ठिकाणी चर्चा बंद करणं हे नेहमीच योग्य आहे. आणि चर्चा बंद करताना पण हसत किंवा एखाद्या विनोदाने आपण ती चर्चा बंद केली तर तो वादविवाद तिथल्या तिथे लगेच समाप्त होतो. आपण जे वाचा बोलतो त्याच्यात महत्वाचं आहे वचन देणे, ज्याला आपण म्हणतो प्रॉमिस करणे. जेव्हा आपण एखाद्याला वचन देतो किंवा आपण वचनबद्ध होतो त्यावेळेस या गोष्टीकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे की पुढच्या व्यक्तीचा आपल्या त्या वचनावर पूर्ण भरोसा आणि विश्वास आहे. ज्या कार्याची पूर्ती आपण करू शकत आहोत अवश्य त्या गोष्टीसाठी आपण वचनबद्ध व्हायला पाहिजे. आपण करू शकत नाहीये, आपल्याकडून जमणार नाहीये, प्रयत्न करूनही आपल्याला त्याच्यातून यश मिळणार नाहीये हे आपल्याला समजत आहे तर त्या ठिकाणी आपण कधीही पुढच्या व्यक्तीला शब्द किंवा वचन देऊ नाही. कारण की आपल्या वचनावर त्याचं भौतिक संपूर्ण आयुष्य डिपेंड करत असेल. म्हणून वचन देताना खूप विचारपूर्वक आपण वचन द्यायला हवंय. आपले बोल प्रत्येकासाठी एक वरदानी बोल असायला हवे. कारण वरदान देणं किंवा श्राप देणं ही क्रिया वचन किंवा वाचाद्वारेच होत असतं. एखाद्याचं जीवन घडल, आनंद त्याला जाणवेल असे वरदानी बोल आपण बोलायला हवे. आपली वाचामध्ये मधुरता, समानता, शालीनता, निर्भयता, समजदारी आणि आदर असे काही गुण समाविष्ट हवे. आपण बोलतोय, वाचा आपली होत आहे, तर आपली वाचा निरअहंकारिताची हवीये. निरअहंकारी बोल आपल्याला आपले असायला हवे. आपल्यावर एखाद्याने उपकार केले तर उपकाराची भावना आपण कधीही विसरू नाही. एखाद्याने आपल्यावर उपकार केले तर आपण त्यांचे उपकार कधीही विसरू नाही. धन्यवाद किंवा थँक्स या शब्दांचा आपण अवश्य वापर करायला हवाय. परंतु कुठल्या वेळेस काय बोलायला हवंय हे लक्ष देणं तेवढंच आवश्यक आहे. एखाद्याला आपण ग्लासभर पाणी दिलात आणि त्यांनी आपल्याला थँक्स म्हणाले की आपण अवश्य त्यांना मोस्ट वेलकम असं म्हणायला हरकत नाही. पण त्याच ठिकाणी समजा एखादी व्यक्ती खड्ड्यात पडली खड्ड्यातून आपण त्यांना काढण्यात मदत केली आहे, ते बाहेर निघाले, निघाल्याबरोबर त्यांनी आपल्याला थँक्स केलं, त्या ठिकाणी आपण त्यांना मोस्ट वेलकम म्हणणं ही चुकणार आहे. त्या ठिकाणी आपण त्यांना मेन्शन नॉट हे म्हणणं अतियोग्य राहील. म्हणून कुठल्या वेळेस काय आपण बोलायला हवंय याचाही आपण विचार केला पाहिजे. आणि आपल्या बोलमध्ये थँक्स, धन्यवाद या शब्दांचा जितका आपण वापर करू तेवढी आपली नम्रता दर्शवते. परमात्मा आपण स्वतः या सृष्टीवर येऊन आपल्याशी बोलतात, आणि ज्यावेळेस ते शब्द उच्चारतात त्यांच्या त्या वाक्यांना महावाक्य असं म्हणण्यात येत. महावाक्य एक परमात्मा शिवाय कोणीही उच्चारू शकत नाही. म्हणून गीतेत पण भगवान वाच्य या शब्दाला महत्व आहे. भगवान स्वतः वाच्य करतात म्हणजे बोलतात, परंतु ते बोलणार कधी आणि कस? मन मना भव, म्हणजेच मनातल्या मनात तुम्ही माझी आठवण करा आणि तुमचं मन माझ्याशी लावा. हे अशी सुंदर महामंत्र परमेश्वराने आपल्याला दिलेले आहे, ज्यांनी करून आपलं पूर्णतः जीवन परिवर्तित होऊन आपलं जीवन सुखमय आणि शांतमय बनू शकतो. ओम शांती.